श्रीराम, श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आता 79वा श्लोक आहे. मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची, भवाची जीवा मानवा भूली ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. यात समर्थ म्हणतायत, तू राघवाची भावना ठेव. इथं भावना ठेव ह्याचा अर्थ भाव ठेव. भाव याचाही अर्थ असा की भगवंताचा कुठेही अभाव नाही, त्याचं अस्तित्व अखंड सर्व काळ आहेच आहे. तो असतची असे सर्व काळ असं म्हटलं आहे. कोणत्याही स्थळी, कोणत्याही काळी, कोणत्याही स्वरूपात तो आहेच आहे असा भाव ठेव. म्हणून प्रत्येक गोष्ट करताना तो आपल्याकडे बघतो आहे असं भान पाहिजे. आता इथं कोणीही नाही आहे, मी कसंही केलं तर चालतं? नाही चालत. त्याचं लक्ष आहे. तुम्ही काय करतात, तुमच्या मनात काय विचार येतो हे देखील तो साक्षी आहे. तिथे वेडावाकडा विचार जरी आपल्या मनात आला कुणाबद्दल, तरी देखील त्याची फळं आपल्याला भोगावी लागतात. म्हणून मनात देखील प्रत्येकाबद्दल प्रेमभावच पाहिजे. कुणाबद्दल मत्सर, द्वेष, स्पर्धात्मक भाव, तुसडेपणा, तिसडे असं काही जर आला तर तो भगवंताला चालत नाही. भगवंत हा प्रेमरूप आहे, लव्ह इज गॉड. पण जितकं प्रेमळ अंतःकरण असेल तितका भगवंताचं अस्तित्व आपल्या अंतःकरणात राहील. जर त्या ठिकाणी नाना प्रकारचे कामक्रोधादी विकार आले, लोभ आला, की भगवंत आपल्याला अंतरतो, त्याला राहायला जागाच राहत नाही. हे विकार सगळी जागा व्यापून टाकतात. त्यामुळे जरी इकडं आपण नाम घेत असलो आणि त्याचबरोबर हे विकार असतील तर हे पथ्य पाळायला पाहिजे. हे सगळे गेल्याखेरीज अंतःकरण निर्मळ होत नाही, भगवंताला तिथं बसायला स्थान नाही. नाहीतर वस्तुतः ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु जुन तिष्ठति. प्रत्येकाच्या अंतःकरणात भगवंत आहे, पण त्या भगवंताला बसायला आपलं अंतःकरण, हृदयाचा चौरंग स्वच्छ आहे का, निर्मळ आहे का, तो जर असेल तर भगवंताची प्रतिष्ठापना तिथं करता येते. आणि तिथं जर विकारांचा बुजबुजाट असेल तर भगवंत त्या ठिकाणी राहत नाही. मग कुठं आहे, मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद असं म्हटलं आहे. माझे भक्त ज्या ठिकाणी माझं गुणगान करत असतील तिथं मी असतो. म्हणजे गुणगान करणारा पाहिजे आणि तो करणाराही भक्त पाहिजे, भक्तीनं करायला पाहिजे. नुसतं हे जे गाणे म्हणतात निर्णया ठिकाणी ते नाही, तसं नाही चालणार. भगवंताला आळवण्यासाठी जर काय काय तर म्हणून गाणाराने सुद्धा भगवंतासाठी गावं, लोकरंजनासाठी गाणं हे वेगळं आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी त्याला आळवण्यासाठी गाणं हे वेगळं आहे. कुठलीही कला असली तरी ती भगवंताच्या प्राप्तीसाठी घालवली पाहिजे. चित्रकला असली तरी भगवंताचे चित्र रेखाटतो आहे, त्याच्यामध्ये रंगून गेलेलं आहे, असं काही दृश्य पाहिजे. त्यामुळे इथं ते म्हणत आहेत की राघवाची भावना ठेव. त्यांनी काय होईल, मना पावना, की मनाला पावन करणारी आहे, निर्दोष करणारी आहे, पवित्र करणारी आहे. राघवाची भावना ठेवलीस की तुझं मन हळूहळू पवित्र होत जाईल. प्रत्येक वेळा तुला स्मरण होईल की भगवंत आपल्याकडे पाहतो आहे. आपण कसं तरी वागलो, काहीतरी बोललो, कसं तरी बसलो, उठलो, काही केलं त्याला चालणार नाही. पद्धतीनंच सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. असे जर आचार, विचार आणि उच्चार हे सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या पाहिजेत. नाही तर बोलतो एक, उच्चार एक चांगला करतो आहे आणि आचार धड नाही आहे, नाही चालणार. सगळ्या गोष्टी एकरूप झाल्या पाहिजेत आणि भगवंताला आवडेल असं प्रत्येक गोष्ट वर्तन आपल्या हातून झालं पाहिजे. मनातील विचार देखील दया, क्षमा, शांती, परोपकार असे विचार मनात पाहिजेत. मी दुसऱ्यासाठी काय करू शकेन हा विचार मनात पाहिजे. मी स्वतःसाठी काय करेन, स्वार्थ झाला. दुसऱ्यासाठी मी काही करू शकत असेल, त्यात मला आनंद मिळत असेल तर तो परार्थ झाला. आणि परमार्थात माझं सर्वस्व मी दुसऱ्यासाठी वेचणार आहे, स्वतःच्या हिताचा, स्वतःच्या स्वार्थाचा विचारच नाही आहे असं जर असेल तर तो परमार्थी झाला. सर्व ठिकाणी भगवंतच भरून आहे असा भाव ठेवून प्रत्येकाशी वर्तन करणं, त्याप्रमाणे अत्यंत नम्रतेनं प्रेमाने राहणं, शक्य असेल तेवढं दुसऱ्याच्यासाठी झटणं, दान परोपकार निर्नळ्या अंगाने जे तुमच्याकडे असेल ते, असं जर मनुष्य करत असेल तर तो परमार्थी म्हणता येईल. केवळ तास तासभर ध्यानाला बसला आणि नामासाठी माळा ओढल्या तर तेवढ्याने त्याला परमार्थी म्हणता येत नाही. त्याच्या वर्तनात काय दिसतं त्याच्यावरून त्याला परमार्थी आहे का ओळखतं पाहिजे. त्याचं वर्तन काय म्हणतं, दुसऱ्याचा विचार करतो का, दुसऱ्याच्या भावनांची कदर करतो का नाही, का आपलंच दुसऱ्यावर लादत असतो. घरातसुद्धा असलं तरी घरातल्या माणसांचे भावभावना आपण ओळखून त्यांच्याशी वागतो का, त्यांच्यातही भगवंतच आहे. त्या भगवंताला आपण किती खुश ठेवू शकतो, राजी ठेवू शकतो, त्याची सेवा करू शकतो. नाही तर बाहेर मोठे मोठे बोलतात आणि घरातल्या माणसांशी धड नाही, असं नाही उपयोग. ज्याला घर धड ठेवता येत नाही तो बाहेर काय बोलणार असं म्हणतो. तसं तिथंपासून घरात येणाऱ्या नोकर माणसापासून सर्वांच्यामध्ये भगवंत वास करतो आहे असा भाव, ह्याला भाव असं म्हणतात. सर्व ठिकाणी त्याचं अस्तित्व मानणं आणि त्याप्रमाणे त्याच्याशी वर्तन ठेवणं. म्हणून मना पावना भावना राघवाची धरी अंतरी, ती अंतरात धर. ती भावना जर तू अंतरात धरलीस तर काय होईल त्याच्यामुळे, ती तुला आणि ती धर आणि सोडी चिंता भवाची. भवाची चिंता करायचं सोडून दे. हा भव म्हणजे भवसागर, संसार, त्याच्यात तू राहायचंच आहे. देह आहे तोपर्यंत तुला राहणं भाग आहे. कुठेची चिंता करू नकोस. चिंता का वाटते माणसाला, अनेक प्रकारचं भय माणसाला वाटत असतं म्हणून चिंता. चोराचं भय, स्वापदाचं भय, राजभय, मृत्यूचं भय, सगळ्या गोष्टीचं भय वाटत असतं. आपलं जीवन जर स्वच्छ असेल तर भय वाटायचं कारण नाही आहे. चोराला आकर्षण वाटेल असं आपल्याजवळ काही ठेवलं नाही म्हणजे झालं. आला चोर, तुकोबा म्हणतात चोरच आमच्याकडे आलं तर त्याला भीती वाटते की आपलं काही जाईल का काय, कारण माझ्याकडे नाहीच आहे काही. तसं नाही, आपण आता पुष्कळ वर्तमानपत्र उघडले की वाचतो की घरामध्ये ठेवलेल्या चोरांनी नेलं. ठेवलंच कशाला घरात एवढं, अंगावर घालून गेलं चोरांनी काढलं, गेलंतच कशाला घालून मळे. आणि मग त्या माणसांना व्याप, पोलिसाला व्याप, कसला मोह आहे, काय करायचं आहे सगळं. आहे तुमच्या घरच्यासाठी चरितार्थासाठी हवं ठेवा बँकेमध्ये, आपल्याजवळ ते ठेवायचं. मग चोराचं भय, टॅक्स बुडवलास राजाचं भय, स्वापदाचं भय झालं आपण रानावनात जात नाही आहे तिथं असलं तर ते भय, मृत्यूचं भय सगळ्यांनाच आहे. पण मृत्यूचं देखील भय न मानता तो केव्हाही येईल हे लक्षात घेऊन त्याच्या आत आपली तयारी काय आहे ती बघितली पाहिजे. येची क्षणी मरोन जाशी तरी रघुनाथी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी म्हणून या. हे माझं, हे माझं, हे माझं, हे म्हणण्यामध्ये रघुनाथ राहायला बाजूला. आणि मृत्यू आला, काय आलं तुझ्याबरोबर? ज्याला माझं माझं म्हटलं त्यातलं कोणी येणार आहे का तुझ्याबरोबर? तुझा बँक बॅलन्स, त्यातलं काय आहे ते दागदागिने, कपडे, शालू, काय येणार आहे तुझ्याबरोबर? जो तुझ्याबरोबर असणारा आहे राघव त्याला विसरलास, आणि जे इथंच राहणार आहे त्याला पक्क धरून ठेवला अंतःकरणात. अंती काय आलं, अंती मोकळा, काही मिळवलं नाही, नरजन्माला आला आणि फुकट गेला, मेला एक दिवस. त्यामुळे जागा हो, संत आपल्याला सगळ्यातून जागं व्हायला शिकवतात की अरे जागा हो, लवकर जागा हो. म्हणून मना पावना भावना राघवाची धरी अंतरी, ती अंतरात धर आणि भवाची चिंता सोडी. संसार कर, चिंता करत बसू नको. चिंता होते चित्तामध्ये, चित्तामध्ये चिंता धरण्यापेक्षा भगवत चिंतन धर. चिंताची जागा चिंतनाने घे आणि तेही भगवंताचं चिंतन. संसाराचं चिंतन नाही आणि चिंताही नाही, हा बारकावा लक्षात घेतला पाहिजे तर आपल्याला नेमकं कळेल काय झालं आहे पुढे. असं काय झालं आहे, भवाची जीवा मानवा भूली ठेली. हा जो भवसागर आहे ना, संसार जो आहे ना, हा खरं म्हणजे अज्ञानाने आपल्याला भासतो. वस्तुतः संसार नावाचा पदार्थ नाही आहे. माणसाला भूल पडलेली आहे की हा संसार आहे, माझा संसार आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. तू येताना घेऊन आलास का काही बरोबर, का जाताना घेऊन जाणार आहेस? चार दिवस जे आहेत ते जसं आपण धर्मशाळेत उतरतो तसं आपल्याला इथं राहायचं आहे. राहत असताना सगळं ठाक ठीक व्यवस्थित करायचं आहे आणि एक दिवस ती धर्मशाळा सोडून जायचं आहे. मग जोपर्यंत आहेस तोपर्यंत तरी आनंदाने राहा, सगळ्यांच्याशी प्रेम ठेव. त्यात पुन्हा माझं धरून बसलास, काय माझं आहे तुझं? आपली मुळं तरी आपली आहेत, विचार करावा. म्हातारपणी ती जेव्हा आपल्याला विचारेनशी होतात तेव्हा आपल्याला वाटतं की अरे ह्याला माझं म्हणून त्याच्या पाठीमागं कवटाळण्यात आयुष्य गेलं, आता हा आपल्याला विचारतही नाही, त्याला आठवण देखील येत नाही. खूप ठिकाणी असं पाहायला सापडतं की म्हातारी माणसं मुलांची आठवण काढतात, मुलं मागं वळून बघत देखील नाहीत की म्हातारा म्हातारी कुठं आहेत, ते त्यांचं काय झालं, वृद्धाश्रमात पाठवतात. दिवसेदिवस हे जास्त आपल्याला देखते पाहायला. त्यामुळे ह्या भ्रमात तू राहिलेला आहेस, तो तू जागावं. भावाची जेव्हा मानवा भूली ठेली, भ्रम पडला आहे त्याला. आणि नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली, जी वस्तू नाही आहे हा भवसागर असत आहे, जाणार आहे, नश्वर आहे, त्याच्याबद्दलची धारणा पक्की धरून ठेवलीस त्यामुळे जीवन व्यर्थ गेलं. म्हणून सत काय असत काय ओळखता आलं पाहिजे, सतला धरलं पाहिजे आणि असतला आपल्या ठिकाणी त्याला जसं आहे त्याप्रमाणे करायचं, फार त्याच्यात गुंतायचं नाही. आसक्ती त्याच्याबद्दल ठेवायची नाही. आसक्ती केव्हा म्हटलं जातं? जेव्हा त्याच्यातून आपण अपेक्षा धरतो तेव्हा. घराच्या बाहेर पडलो, कुठं गेलो, पुन्हा त्याचीच आठवण, हा कुठं गेला, तो कुठं गेला, तो कुठं गेला. आता गेलेत ना आपापल्या ठिकाणी, भगवंताला आठवाना बसून ते नाही होत. उलट भगवंताला आठवलं तर तोच सगळ्यांची काळजी घेईल, आपण तर काही करू शकत नाही इथं बसून. पण काय करायला हवं हेच नेमकं कळत नाही. आणि जन्मभर चिंता त्या संसाराची वाहत राहतो, त्यामुळे आपला जन्म फुकट जातो आणि आयुष्यात आपण काहीही मिळवत नाही. मना पावना भावना रागवाची धरी अंतरी. भावना रघवाचीच्या त्याचा अर्थ असा पुन्हा की विश्वास ठेव त्याच्यावर. राघव आहेच आहे असा विश्वास ठेव. आणि या भावाची चिंता सोडायची, याच्यामध्ये एक असं उदाहरण येतं की हरी नाम ही नौका धरलेली आहे. या भवसागरातून आपल्याला जर वाढायचं असेल तर हरी नामाची नौका घे, म्हणजे तू तरून जाशील. पण पाण्यात नौका आली तर चालते, नौकेत पाणी आलं तर बुडली. त्यामुळे आपण काय करतो आहोत, अंतःकरणामध्ये काय आहे आपल्या, कशाला धरून ठेवायला पाहिजे हे बघितलं पाहिजे. हरी नाम जर तुम्ही धरून ठेवला तर ह्या भवसागरातून तरून जाल, आणि अंतःकरणात संसार धरून ठेवलात बुडाल. आणि तसेच बुडत आहेत सगळे. बघतो आहे आपण, तरणारा क्वचित कुठंतरी सापडतो. कारण त्याला तरायचं म्हणजे काय, कशासाठी तरायचं काय माहितीच नाही आहे. शाळा कॉलेजातून कुठे शिकवलं जात नाहीत, संत सगळीकडे सापडत नाहीत, सापडले तरी आपल्या बाहेर इतकी आपल्याला आकर्षणं आहेत, त्याच्यामध्ये आपण इतकं बुडालेलो आहोत की त्याच्यामध्ये आपल्याला संत शोधावा, त्याला विचारावं, समजून घ्यावं याचंही भान राहत नाही. आपण आपल्याच तंद्रीमध्ये आपलं काम करत राहतो. मग शेवटी काय राहतं त्याच्यामध्ये? संसार खरा हा भ्रम धरल्यामुळे सगळं आयुष्य फुकट जातं. म्हणून मना पावना भावना राघवाची धरी अंतरी, सोड चिंता भवाची. भवाची जीवा मानवा भूली ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. जय जय रघुवीर समर्थ.